बारा महिन्याचा उसन तर का मंदिर झाला चुरा तर का मंदिर
तुझा शेजार वंगाळ म्हणा म्हणा तुमचा एक गाळा म्हणा तुमचा एक तुमचं नाव काय म्हणलं कृष्णबाई काय
सुशालाबाई
आडनाव का
सुशाला
त्यांना म्हणायचंय का त्या कोण त्या कोपऱ्यात येत त्या पलीकडे बसल्यात त्या तुम्हाला म्हणायचं किल्लारीचं परत म्हणा म्हणा
तुझा शेजार मला सोसेना आणि किल्लारीच्या झाडावर पाकून